खुलापण पण आलो त्यावेळी समजलं की या ठिकाणी पहिल्यापासूनच एक जवळजवळ प्रति जाऊ देवाच्या गावात कार्यालय आहे, आधीपासूनच कार्यान्वित आहे आणि एकूण या सर्व मॅरेथॉनचा आढावा घेता कमीत कमी असं तरी म्हणायला म्हणण्यात गैर नाही की एका भक्ताची जबाबदारी त्याचं उत्तरदायित्व हे या मॅरेथॉनमुळे कमालीचं वाढलेलं आहे आणि म्हणून कार्यक्रमाचा पुढचा टप्पा गाठण्याच्या आधी मला ते माहित होतं की आनंद गोस्वामी काका यांनी स्वतः पण काही सदस्य केले. मला असं वाटत होतं की त्यांनी आपलं बॅकग्राऊंडमध्ये नाव केवळ फक्त कार्यालय सांभाळलंय, कॉम्प्युटराइज केलेली आहे. तर मी मनात म्हटलं की आपण सर्वांना काही काही भेट देऊ आपण, पण जे आपल्या महाराष्ट्र पद्धतीने आपण शाल श्रीफळ जे लहानस देवताक असतं पण ते चिन्ह मात्र प्रेमाचं एक मोठं प्रतीक असतं. तर दुसरा टप्पा गाठण्याच्या आधी माझी इच्छा आहे की आपण आधी त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करावा.
एका अर्थी आपला जाऊदेवाच्या गावाचा कार्याचा आढावा घेतला तर खरं म्हणायला आज एक अत्यंत भीतीदायक दिवस आहे.
का?
पूर्वी भगवद्गीता ही मराठीत उपलब्ध नव्हती, त्यावेळी भक्तांनी 3-4 महिने एकत्र येऊन पूर्वी एक बाहेरच्या कोणी एका प्रोफेसरने अनुवाद केला होता, त्यानंतर आपल्याच भक्तांनी त्याचा पुनरअनुवाद केला. 3-4 महिने कसून मेहनत केली, ती भगवद्गीता छापली, मग 1 डिसेंबरमध्ये मोठी मॅरेथॉन केली. त्या अभियानामध्ये 30-40 हजार गीता वितरित झाल्या आणि गीता पुस्तक वितरण म्हणजे तुम्ही स्टॉलवर या, पुस्तक घ्या, 60 रुपये द्या, संबंध संपला. पण गीता वितरण किंवा आणखीन कोणतेही पुस्तक वितरण आणि पत्रिका वितरण यात एक अतिशय मोठा आणि मूलभूत फरक आहे. कोणी सांगू शकेल तो काय आहे ते?
पुस्तक वितरण एकदा दिलं की गेलं,
पुस्तक एकदा तुमच्या हातून गेलं, तुमचा क्लायंट कस्टमर जो कोणी तो खुश झाला, गोष्ट संपली. हे असं आहे की जानेवारीचा अंक मिळाला, फेब्रुवारीचा मिळाला, मार्चचा अजून आला नाही. तर एकूण मी तोच आढावा घेतो की कधी कधी लोकांना या एकाच प्रोजेक्ट विषयी किंवा एकाच डिपार्टमेंट विषयी याच्यामध्ये एवढं असं काय आहे की आपल्याला त्याचे अतिशय त्याविषयी आपल्याला जागरूक राहायला लागतंय. कारण असं आहे की आपला सत्संगाचा कार्यक्रम आहे 7:30-7:30 सुरू झाला, तुम्हाला कोणी जाब विचारणार आहे की काय हो तुम्ही सांगितलं तर 7:30-7:30 झाले अजून कार्यक्रम सुरू झाला? किंवा आपण सांगितलं की आजचा प्रसाद 9:30-9:30 आहे, आपण म्हणून ठीक आहे, इंडियामध्ये असं होतं कधी, नेहमीच होत. किंवा आपण म्हणू की आज आपण 7 आयटम करणार आहोत प्रसादसाठी, पण नंतर ठरलं की 7 होऊ शकत नाही, 6 होत आहेत, तरी ठीक आहे. रथयात्रा 2:00 शार्प सुरू होईल, ती 4:30 पर्यंत हलण्याचं नाव नसतं, तरी पण आपण म्हणून ही भगवंताची लीला आहे. तर सत्संगाचे वेळ, प्रसादाची वेळ, कार्यक्रमाची वेळ, बाकी सगळ्यामध्ये दिरंगाई चालू जाते, त्याला आपण लीला म्हणतो. हा एकच प्रोजेक्ट असा आहे ज्यात 7 तारखेपर्यंत पोस्टात टाकलेला अंक आम्हाला 12 तारखेपर्यंत पोहोचला पाहिजे. 13 तारखेला तुमचे फोन मजला होतात, अंक आला नाही अजून. याचं एक मूलभूत कारण असं आहे की सत्संगाच्या कार्यक्रमात आपण इतरांची कॉम्पिटिशन नसतो. कोणी असं म्हणतं का की अहो तुम्ही इथे 9 ला सांगितलं आणि अजून 9:15 झाले, अजून सत्संग सुरू झाला नाही, ते कोणी बाबा आणि कोणी महाराज यांचं मात्र वेळेवर सुरू होतो. लोकांना माहिती आहे की बाकीच्या ज्यामध्ये थोडाफार वेळ गेला चालतो, पण इंडिया टुडे म्हणा, आउटलुक म्हणा, लोकप्रभा म्हणा आणि तुम्ही जी काही मासिकं म्हणा, पहिला प्रश्न असा येतो की ती येतात मग तुमचं काय येत नाही. आणि असं म्हणू शकत नाही आपण की आम्ही साधू आहोत, आम्ही विरक्ती आहोत फार, आमच्यात प्रचंड वैराग्य वृत्ती आलेली आहे, त्यामुळे आम्ही समय वगैरे काही मानत नाही. आपल्याला हा एक प्रोजेक्ट, हे एक डिपार्टमेंट, हे आपण इतरांपेक्षाही अधिक चांगल्या सुस्थितीत अशा प्रकारे आपलं ते वागवायचं आहे. काही माताजी, काही प्रभूजींनी, प्रभूजी कडून जास्त सांगितलं नाही म्हणा, पण माताजींकडून जे अनुभव आले की आपण कुठे जातो आणि लोक म्हणतात की आम्हाला नको हे, काही मातांनी सांगितलं की अपशब्द ऐकावे लागतात. एक सहज एक गोष्ट आठवली म्हणून सांगतो. बॉय स्काउट्स नाव ऐकलंय, स्काउट्स मुलांना शिकवतात शिस्त, नियम, थोडंफार एक जंगलात जाऊन ऍडव्हेंचर करणं वगैरे वगैरे, लहान मुलांना व्यायाम वगैरे शिकवतात ते. तसं गर्ल गाईड्स, बॉय स्काउट्स आणि गर्ल गाईड्स, मुलींचा जो भाग आहे त्याला गर्ल गाईड म्हणतात. अमेरिकेत एक गर्ल गाईड मुलगी होती आणि त्यांनी त्यांच्या कार्यक्रमाचा व्याप आणि एकूण सगळं वाढवण्यासाठी फंड गोळा करायला सुरुवात केली. त्यांनी असं म्हटलं की लोकांकडे जाऊन पैसे मागायच्या ऐवजी आपण त्यांना काही बिस्किट वगैरे करू, ती आपण एका पॅकेटमध्ये पॅक करू आणि लोकांना विकू ती. एक मुलगी तिला या बिस्किट विकण्याच्या उपक्रमामध्ये विलक्षण यश प्राप्त होत होत आणि एवढं की IBM नावाची एक कॉम्प्युटर कंपनी आहे, त्यांनी आपल्या कॉम्प्युटर सेल्समनना सांगितलं की आपण तुम्हा सगळ्यांचं एक संमेलन घेऊ आणि हिला आपण सांगू की तुम्ही तू या सगळ्यांना जरा उपदेश कर. तर असं काय होतं त्या मुलीमध्ये, अगदी 9 का 11 वर्षाची मुलगी होती ती, तिने एक अत्यंत साधा आणि एक सुंदर अनुभव सांगितला की साधारणपणे एक असं पॅकेट ज्याच्यामध्ये 4-5 बिस्किटं आणि लोकांना सांगायचं की अहो काका एक घ्या ना, एक तुम्ही हे घेतलं तर याच्यामध्ये आम्हाला प्रत्येक बिस्किट मागे 10 सेंट सुटतात, म्हणजे 39 सेंट आहेत. अमेरिकेचं नाणं म्हणजे 40 पैसे म्हणा, तर 40 पैसे तुमच्याकडून आम्हाला ते दान आहे असं समजा, आणि तुम्ही पण तुमच्या घरी हे बिस्किटं घेऊन जाऊ शकता, ही बिस्किटं आम्ही स्वतः करतो, जसं आपण सांगतो त्याप्रमाणे त्याचे काही गुणगौरव करून सांगायचा. आणि तरी सुद्धा अनेक लोक आमच्याकडे आहेत, आम्हाला नको, आम्ही बिस्किट खात नाही, आमचा मुलगा घरी राहत नाही, आता घरी कोणीच नाही, किंवा मी कालच बिस्किटं आणली आहेत, किंवा आता पैसे नाहीत, मला बिस्किट आवडत नाहीत, ह्याच हीच कारण लोक सांगतात. सर्वात मुख्य बाब ही ज्यावेळी आपण काही वस्तू कोणाला देतो त्यात येणारं नैराश्य. आपण म्हणतो एक एक मासिक घ्या ना, एक गीता घ्या ना, म्हणतो नको मला, आपल्याला वाटतं की ह्याने मला नकारलंय, ह्याने नकार दिला तो मला, कारण मी माझं मन, माझी इच्छा, माझ्या आकांक्षा हे सर्व ह्या एका पुस्तकावरती मी केंद्रित करतोय आणि कोणी घेतलं तर मला फार बरं वाटतं, म्हणजे ह्याने मला पण स्वीकारलंय. पण मुळातच हा सिद्धांत खरा नाहीये. तर ही मुलगी काय म्हणायची की 6-7 लोक हे नकार देणार एव्हरेज, सरासरी 6-7 घरी दरवाजा ठोठावला की म्हणजे नको आम्हाला. तर मला असं वाटायचं की 6-7 नकार आले की आता लगेच एक होकार येणार आहे. तर उलट ज्या ज्या वेळी लोक मला नाही म्हणायचे माझा हुरूप वाढत जायचा. ही एक अत्यंत साधी गोष्ट आहे, पण ही ह्या सेल्समॅन लोकांनाही कोणी शिकवली नव्हती की पहिल्यांदा मासिक घेणार नको, नको नको, शेवटी मी म्हणतो तुम्हाला मासिक नको बहुतेक. इतका तो नको नको नकोचा अनुभव आलेला असतो की कोणी बहुतेक तुम्हाला आवडत नाही ना, कृष्ण आवडत नाही, भक्ती आवडत नाही. तर ह्या दोन वृत्ती आहेत, या छोट्या चिमुरडीने मात्र तीच तोच अनुभव थोडा तिने उलटवला तो की एक नाही म्हणालाय, ठीक आहे, दोन तीन पाच सहा सात नाही म्हणालेत. आता नक्कीच असं कोणतरी घर येईल ज्यात कोणतरी म्हणेल की मला हवंय म्हणून. आणि तिचा जो उत्साह, तिची वृत्ती ही ती त्या माणसाला द्यायची आणि तो म्हणायचा की तुम्ही असं नेहमी करता का? ते म्हणजे हो, आम्ही दरम्याला करतो. मग ठीक आहे, तू दरम्याला येत जा माझ्याकडे. असे तिचे मग अनेक लोक असे बांधले गेले, यांना जाऊन बघतो द्यायचं की हे तुमचा या महिन्याचा बिस्किटाचा पुडा. तर भक्ती मार्गामध्ये एक सर्वात मोठा घटक, यशाचा घटक, तो म्हणजे कार्पण्य. शरणागतीचे सहा अंग आहेत, त्याच्यापैकी एक सहावं अंग आहे कार्पण्य, म्हणजे स्वतःला हीन समजणं. तर आता आपण अगदी कृत्रिमरित्या आपण आरशासमोर आपण म्हणाल की तू अतिशय हीन आहेस, तू अतिशय असा आहेस, तशी आहेस, वगैरे वगैरे, पण ते स्वतः म्हणून घेण्यामध्ये काही मजा नाही आहे खरी. ज्यावेळी बाहेरचं कोणी म्हणेल की नको मला तुमचं हे, काय तुमचं काय येत नाही, असं करत नाही, तसं करत नाही, तर श्री प्रभुपादांनी पाहिलं की ही जी याचक वृत्ती आहे, एक याचकाची वृत्ती, म्हणजे जो काहीतरी याचन करतो की कृपया हे घ्या ना प्लीज, ही वृत्ती अंगी बांधण्यासाठी स्वतः प्रभुपादांनी हे बॅक टू गॉडेड पत्रिका दारोदारी गेले, चहाच्या स्टॉलवर गेले, कोणी हो म्हटलं, कोणी नाही म्हटलं. तर आचार्य म्हणजे स्वतःच्या उदाहरणावरून शिकवणारे. आणि म्हणून तुम्ही पहा की ज्या ज्या लोकांनी आपल्या याच्यात सांगितलंय की ज्या ज्या वेळी असं काय अनुभवला मी प्रभुपादांनी प्रार्थना केली, हाच आपल्या भक्ती जीवनाचा गाभा आहे खरा. की आपण ज्यावेळी कोणतातरी एक प्रोजेक्ट घेतो त्यात आपण यशाकरता निश्चित आपण प्रयत्न करतो, आपण कधी अपयशाकरता प्रयत्न करत नाही. श्रीकृष्णाने अर्जुनाला तू मुद्दाम अपयशी हो असं कधी म्हटलं नाही, तू यशस्वी हो असंही म्हटलं नाही. माम अनुस्मर युद्धच, तू युद्ध कर, कारण ते जो कर्तव्य आहे. पुढे ज्यावेळी अर्जुनाची भक्ती वृद्धिंगत होत गेली, अर्थात अर्जुन पण आपलंच एक सामान्य माणसाचं त्यात प्रतिनिधित्व करत होता, की सांगितलं की ह्या लोकांना मी आरेच मारलेला आहे, त्यामुळे नुसतं यश हे काही आकड्यात नाहीये. म्हणजे आपण आज 3,000 4,000 या नुसत्या आकड्यांनी हुरळून जाता कामा नाही, कारण हे आकडे वाढले म्हणजे आपली जबाबदारी वाढली, आपलं उत्तरदायित्व वाढलेलं आहे. उत्तरदायित्व वाढलं याचा अर्थच की आज 3,450 याच्यापैकी जर 2,300 नवीन सभासद असतील, त्यापैकी कोल्हापुरात स्थायिक असलेले कमीत कमी एक 50-60% तरी असतील याच्यापैकी सहज. तर एवढ्या लोकांना आज कृष्ण भावना त्यांच्या घरी पोचवण्याची एक संधी उपलब्ध आहे. तर यामुळे का कोण जाणे, पण ज्यावेळी पहिल्यांदा विचारला की आपण सभासद वृद्धीसाठी काही प्रयत्न करावे, त्यावेळी माझ्या मनात इतर कुठेही न जाता केवळ कोल्हापूरचाच विचार आला पहिल्यांदा, की म्हटलं आपण इथे आधी एकदा पहिला नारळ फोडून बघूया. आणि त्यावेळी मग सर्वच भक्तांनी इतका उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुसरी गोष्ट मी पण माझ्या मनातून मोकळी करून सांगतो, ती म्हणजे मी म्हटलेलं 1,000 बॅनर म्हटलेलं आहे, 1,000 करू, 1,500 टार्गेट आहे, म्हटलं 750-900 होतील खऱ्या अर्थाने, 1,000 झाले तर डोक्यावरून पाणी. पण ज्यावेळी रूपविलास प्रभू यांचे फोन येऊ लागले की आमचे आत्ताच 1,200 आहेत, मग 1,800 आहेत, मग 2,000, मग 2,500, एकदा मी म्हटलं अरे थांबा आता. प्रभुपादांच्या वडिलांनी गौरमोहन डे प्रभुपादांना सांगितलेलं की कृष्णाशी कधीही भांडून काही मागायचा प्रयत्न करू नकोस, तू कृष्णाकडनं काही घेऊन स्वतःकडे ठेवलंस ना, त्याच्या विराट रूपात 1,000 हात आहेत, तो सहज ते काढून घेऊ शकतो, कधी त्याची प्रतिकार करू नकोस. ज्यावेळी श्रीकृष्ण तुला काही द्यायला येईल तो त्या 1,000 हातानेच द्यायला येईल, तू दोन हाताने काय घेणार? त्यामुळे आपण एक लहानसा प्रयत्न केला, प्रामाणिक प्रयत्न का केला म्हणायचा, तर ह्याच्यापैकी कोणीही भक्ताने इथे कधी म्हटलं नाही की हे सगळं माझ्यामुळे झालंय. सगळे भक्त आपण हेच म्हणत होतो की ह्या सेवेने मला घडवलंय. म्हणजे कोणी माताजी आजारी आहेत, कोणाला आपला व्यापार आहे, कोणाला काय आहे, तर हे सगळं सांभाळून करणं, हे सांभाळणं हे आपलं कर्तव्य आहे. पण त्याचबरोबर आपण ज्यावेळी भगवान श्रीकृष्णांना जीवनात एक प्रथम स्थान देतो, आपण नेहमी शास्त्रात हेच वाचतो की भगवंताला प्रथम स्थान द्या, भगवंताला प्रथम स्थान द्या. पण ते कसं, त्याचा मार्ग काय? तर म्हणून भक्ती विनोद, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर आणि प्रभुपाद या तीन आचार्यांनी जवळजवळ ही एक संघटनाच निर्माण केली. आणि ह्याच्यामध्ये जसं प्रभुपाद म्हणायचे आपल्या भक्तांना की टॅक्स युअर ब्रेन्स, तुमच्या मेंदूला इतका प्रेशर द्या जेणेकरून त्यातनं काहीतरी योजना निघून जातील. आणि हाच एक आपल्यासमोर मार्ग उपलब्ध आहे. कलियुगाने कितीही आपल्यासमोर चॅलेंजेस समोर अडथळे निर्माण केले, संकट निर्माण केली, आणि तो करेलच. तो आपल्याकडे एकच उपाय आहे की आपण फक्त उच्च स्वरात दोन्ही हात वरती करून हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. म्हणून शेवटी जसं प्रभुपादांनी गिरिराज महाराज सांगितलेलं की माझ्यानंतर, माझ्या तिरुभावानंतर जर का कृष्ण भावनेचा योग्य प्रचार व्हायचा असेल तर त्याला सिन्सिअरिटी, प्रामाणिकपणा हवाच, त्याचबरोबर इंटेलिजन्स, बुद्धी. आणि बुद्धी अशी आहे, कोणी म्हणा मला बुद्धी नाहीये, अरे मा की मग. जर तुम्ही म्हणाल की हा एक विजेचं उपकरण आहे चालत नाहीये ते, अरे मग जोड किती आहे प्लगला त्याला, आपल्याला एवढंच काय ते करायचं आहे. जो विजेचा स्रोत आहे, विजेचं उगमस्थान आहे, ते पॉवर हाऊस कधी बंद होत नाही. आपण ज्यावेळी आपल्याला एक योग्य विजेचं उपकरण करतो आणि आपण फक्त त्या सॉकेटमध्ये आपल्याला त्याला प्लग करतो की तीच वीज अखंड वाहत राहते. ज्यावेळी आपल्याला समजतं की आता काही प्रकाश येत नाहीये, ह्याचं कारण आपण समजतो की मी एवढा प्रकाश देतोय, मी किती मोठा आहे बघा, आणि मग भगवान देतात ते हळूच बाहेर काढतात, मग सगळा गुडूप अंधार. त्यामुळे जोपर्यंत आपण प्रभुपादांचे अनुयायी, एक आपली याचक वृत्ती की हा माणूस आता मला भले अपशब्द बोलतोय काही बोलतोय, जो समजा अपशब्द देखील बोलला असेल त्याला सुद्धा, जसं एक अमेरिकन भक्त आहेत, त्याला कोणीही रस्त्यावरती शिव्या दिल्या बुक दिसून करताना, तर तो एवढंच म्हणतो हॅव ए गुड डे सर, की आजचा दिवस तुम्हाला चांगला जावो हीच माझी इच्छा आहे. काही ट्रकवाले पण म्हणतात नाही, काही भिकारी पण म्हणतात देगा उसका भला न देगा उसका भी भला. जर का ह्या लोकांनाही फिलॉसॉफी माहिती आहे, आपल्याला ती किती याने ती बाणावी लागेल अंगामध्ये. तर म्हणून एकच भाव प्रकट करावा असं वाटतो शेवटी, तो म्हणजे दोन्ही हात जोडून तुमच्यासमोर तुमचा उत्साह, तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमची प्रभुपादांच्या आंदोलनात सेवा करायची वृत्ती. या बीटीजी जाऊदेवच्या गावा या टीमतर्फे दोन्ही हात जोडून नम्र प्रणाम. हरे कृष्ण.